चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 5 जानेवारी 2020। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिजनल मार्केटमध्ये असतील साखरेचा व्यापार 2,980 रुपये ते 3,030 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,200 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,250 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,230 रुपये, गुजरात मध्ये असतील साखरेचा व्यापार 3,101 रुपये, तर एमटीसचा व्यापार 3,111 रुपये होता। तमिळनाडू मध्ये असतील साखरेचा व्यापार 3,240 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,325 रुपये होता। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाइट शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $432.60 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.82 होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.227 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.2972 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,559 रुपये, क्रूड WTI $48.55 पर बॅरल होते। इक्विटी सेन्सेक्स 260.98 अंकांनी वाढून 48,437.78 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 66.60 अंकांनी वाढून 14,199.50 अंकावर बंद झाला।